बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जेव्हा बालकाला त्यांचे हक्क मिळत नसतील तेव्हा त्यांनी सर्वप्रथमता घरातील कुटुंबाशी चर्चा करावी, त्यानंतर गावातील ग्राम बाल संरक्षण समितीशी चर्चा करावी आणि गावातील समाज कार्यकर्त्यांशी चर्चा करावी. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.